परमपूज्य चैतन्य महाराज देगलूरकर। महाराष्ट्राला देगलूरकर घराण्याची अध्ययन परंपरा चांगली ठाऊक आहे। संत ज्ञानदेवाच्या परंपरेतील अनुग्रहित अशा घराण्याची ही सातवी पिढी। यांचे मूळ पुरुष सद्गुरु गुंडा महाराज देगलूरकर यांची समाधी आजही देगलूर येथे पाहायला मिळते। सुप्रसिद्ध धुंडा महाराज देगलूरकर याच घराण्यातील। त्यांचे नातू श्रीयुत चैतन्य महाराज देगलूरकर आज वारकरी संप्रदायातील मोठे अधिकारी वक्ता म्हणून ओळखले जातात। पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून तत्वज्ञान हा विषय घेऊन त्यांनी एम ए केले आहे आणि सध्या ते PhD साठी प्रबंध लेखन करत आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून पंढरपुरातील चातुर्मासात देगलूरकर महाराजांच्या मठात त्यांची शास्त्रीय प्रवचने लोक मोठ्या संख्येने ऐकतात। प्रस्थान त्रयीचा त्यांचा उत्तम व्यासंग असून ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचा गाथा म्हणजे त्यांचा प्राण आहे। पंचदशी, विवेक चुडामणी, अद्वैत सिद्धी, नारद भक्तिसूत्र अशा अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे। त्यांची स्वतःची अशी खास विनोदी शैली असून वक्तृत्व अतिशय सुंदर आहे। सध्या ते पुणे येथे मुक्कामी असले तरी महाराष्ट्रात सर्वत्र प्रवचनांसाठी त्यांचा प्रवास घडतो। आज ते आपल्याशी समर्थांची करुणाष्टके या विषयावर चार भागात संवाद साधणार आहेत।
श्री समर्थ रामदास स्वामींची करुणाष्टके हा समर्थ वाङ्मयातला सुरुवातीचा आणि शेवटचा असा दोन्हीही विचार संपन्न करणारा प्रकार आहे। चिंतनाच्या सुरुवातीला, ध्यानाच्या सुरुवातीला, साधनेच्या सुरुवातीला करुणाष्टके म्हणावीत आणि सर्व साधना संपन्न झाल्यानंतरही करुणाष्टके म्हणावीत, त्याचा परिणाम आपल्या अंतःकरणामध्ये साधनाचा अभिमान निर्माण न होण्यावर होतो आणि परिणामी झालेली सेवा भगवंताच्या चरणी त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पणम या न्यायाने समर्पित करता येते। समर्थांच्या सर्व वाङ्मयामध्ये करुणाष्टके हा अंतःकरणाला आणि भावनेला भिडणारा प्रकार आहे। या करुणाष्टकांमध्ये समर्थांनी पारमार्थिक जीवनातल्या सर्व अवस्थांचा सूक्ष्मतेने विचार केलेला आहे। या करुणाष्टकांमधून सांसारिकांना उपदेश आहे, या करुणाष्टकातून साधकांना उपदेश आहे, या करुणाष्टकातून सिद्धांना देखील उपदेश आहे। संत ज्या वेळेला उपदेश करतात त्यावेळेला त्या त्या अवस्थेतला परिपूर्ण विचार त्या त्या उपदेशामधून त्या त्या अवस्थेतल्या साधकांना ते देत असतात। पामर असो, विषयी असो, मुमुक्षू असो अथवा संत असो, संतांचा उपदेश सर्वांनाच आनंददायक आहे। करुणाष्टकांमधून सांसारिकांना समर्थांनी परमार्थाची जाणीव करून दिली आहे। कारण जोपर्यंत पारमार्थिक विचार आपल्या जीवनात निर्माण होत नाहीत, जोपर्यंत पारमार्थिक साधना आपल्याकडून घडत नाही तोपर्यंत मानवी जीवनाची परिपूर्णता नाही। विषयापासून प्राप्त होणाऱ्या आनंदामध्ये मर्यादित काळापर्यंत जीव कदाचित गुंतू शकेल, पण पारमार्थिक आनंदाशिवाय खऱ्या आनंदाची कल्पनाही त्याला येणार नाही। यासाठी पारमार्थिक विचारांची, पारमार्थिक कृतीची आणि परमार्थ संपन्न अशा आनंदमय जीवनाची जाणीव याच करुणाष्टकांमधून समर्थांनी करून दिलेली आहे। सांसारिकांबरोबरच साधकांनाही समर्थांनी या करुणाष्टकातून खूप महत्वाचा असा मूलमंत्र दिलेला आहे। साधकांनी आपल्या जीवनामध्ये साधनेतली प्रवृत्ती कशी ठेवावी, साधना करत असताना विशिष्ट वळणावर कसं अंतर्मुख व्हावं आणि आपल्या अंतर्मुखतेतून आपल्या जीवनात घडणाऱ्या पारमार्थिक साधनांचा भविष्यकालीन विचार कसा करावा याची सूत्रबद्ध मांडणी आपल्याला करुणाष्टकांमधून दिसून येते। कारण जोपर्यंत साधक अंतर्मुख होत नाही तोपर्यंत त्याच्या पुढच्या पारमार्थिक जीवनाच्या प्रवासाची दिशा ठरत नाही. याच्याकरता मधून मधून त्यांनी अंतर्मुख होऊन आपली चाललेली साधना योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार केला पाहिजे. माझं काय चाललेलं आहे आणि मला कुठपर्यंत जायचं आहे या दोन्ही गोष्टी साधकाने आपल्या डोळ्यासमोर कायम ठेवाव्यात याची जाणीव याच करुणाष्टकांमधून समर्थांनी आपल्या साधकांना जाणवून दिलेली आहे. त्याचबरोबरीनं याच करुणाष्टकांमधून समर्थांनी सिद्धांनाही काही महत्वाचा असा संदेश दिलेला आहे. आपल्याला प्राप्त होणाऱ्या गोष्टीत आपलं संतत्व सिद्ध होत नाही. पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर पारमार्थिक तत्वांच्या प्राप्तीत संतत्व नाही. ज्ञान प्राप्त झालं म्हणून तो संत होत नाही, भक्ती प्राप्त झाली म्हणून तो संत होत नाही, सत्कर्म करता आलं म्हणून तो संत होत नाही, तर प्राप्त झालेल्या पारमार्थिक तत्वांचा जोपर्यंत आपण जगाला उपदेश करत नाही, जोपर्यंत आपल्याला प्राप्त झालेलं आपण इतरांना देत नाही तोपर्यंत ते संतत्व नाही. वस्तूच्या प्राप्तीत संतत्व नसतं तर प्राप्त झालेल्या वस्तूचं इतरांना वाटप करण्यात संतत्व असतं. आणि म्हणून सिद्धांनाही समर्थांनी याच श्लोकांमधून समाजहिताची जाणीव करून दिलेली आहे. याच करुणाष्टकांमधून समर्थ सिद्धांनाही सांगतात की आजची समाजस्थिती अशी आहे आणि पारमार्थिक ज्ञान झालेल्या मंडळींची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी समाजामध्ये ज्ञानाचा विचार सांगून त्यांना पारमार्थिक अवस्थेवर नेऊन सगळा समाज आनंदमय बनवण्याची आहे याची जाणीव याच करुणाष्टकांमधून समर्थांनी करून दिलेली आहे. हे करुणाष्टक, या करुणाष्टकांमधून समर्थांनी काय सांगितलं नाही याचा विचार आपल्याला करता येईल. यामध्ये दया आहे, यामध्ये शरणागती आहे, यामध्ये याचना आहे, याच्यामध्ये कारुण्य आहे, याच्यामध्ये मागणी आहे. पारमार्थिक जीवन संपन्न करण्याकरता आपल्याला जे जे काही हवं आहे ते सगळं याच्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. करुणा म्हणजे दुःखीषु दुःख प्रहरणार्थम दया. दुःखाच दुःखितांचं दुःख दूर होण्याकरता त्याच्यावर दाखवलेली दया म्हणजे करुणा. परमात्म्याने आपल्यावर अशा पद्धतीची दया दाखवावी, आपलं दुःख कायमचं दूर व्हावं, त्याच्याकरता समर्थांनी ज्या पद्धतीनं ही मांडणी केलेली आहे त्या पद्धतीनं परमात्म्याला तशी करुणा निर्माण झाल्याशिवाय गत्यंतरच नाही. करुणाष्टक, करुणा, दया या सगळ्या गोष्टींचा जरी विचार करणारे असले तरी सुद्धा याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला मानाव्या लागतात. पहिल्यांदा करुणाष्टकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला मानावी लागते ती म्हणजे स्वदुःखाची जाणीव जोपर्यंत आपल्या अंतःकरणात निर्माण होत नाही तोपर्यंत करुणाष्टक अशा पद्धतीनं निर्माणच होणार नाही. सामान्यतः माणसाच्या अंतःकरणामध्ये स्वदुःखाची जाणीव नाही. माझ्या जीवनामध्ये जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाची तीव्रता मला मर्यादित काळापर्यंत जरी कळत असली तरी ते दुःख माझ्या पारमार्थिक जीवनाचं काय नुकसान करणार आहे याचा विचार मी करू शकत नाही. स्वदुःखाची जाणीव हे करुणाष्टकाचं मूळ आहे. याच्या बरोबरीनं आपल्याला दुसरी एक गोष्ट मानावी लागते ती म्हणजे आपल्या दुःखाची केवळ जाणीव होऊन चालत नाही तर ते दुःख दूर करणारा केवळ परमात्माच आहे अशीही भूमिका इथे आपल्याला स्वीकारावी लागते. समर्थांनी ही भूमिका करुणाष्टकांमधून स्वीकारलेली आहे. त्यांची अनन्यता या करुणाष्टकांमधून प्रकट झालेली आहे. आपलं दुःख दूर करणारं इतर कोणी नाही. माझ्या प्रपंचामध्ये निर्माण झालेली दुःख मी मर्यादित साधनांनी कदाचित दूर करू शकेन पण ती अत्यंतिक निवृत्ती होणार नाही. कालाच्या दृष्टीने मर्यादित काळापर्यंत ती दुःख दूर होतील. अंगामध्ये ज्वर आला तर औषध घेऊन ज्वर घालवावा हा उपाय मी करू शकतो. माझ्या घरातलं धान्य संपलं, मला भूक लागली तर क्षुधेची निवृत्ती करण्याकरता माझ्या घरी स्वयंपाक करून मी जेवू शकतो. पण माझ्या अंगातला त्रिविध ताप घालवायचा असेल तर परमात्म्या व्यतिरिक्त अन्य कुणाचंही चिंतन करता येणं शक्य नाही. दुःखाची अत्यंतिक निवृत्ती व्हावी याच्यासाठी फक्त परमात्म्यावरच विश्वास असला पाहिजे हा करुणाष्टकाचा दुसरा भाग आहे. त्याचबरोबरीने तिसरं एक चिंतन करुणाष्टकामध्ये आपल्याला करावं लागतं, ते म्हणजे आपलं दुःख त्याच तीव्रतेनं परमात्म्याला कळावं याच्याकरता तशा शब्दामध्ये त्याची मांडणी करता आली पाहिजे. दुःख सांगणारे अनेक लोक आहेत, पण आपल्या दुःखाची जाणीव इतरांना व्हावी आणि आपलं दुःख दूर करण्याकरता त्यांनी प्रवृत्त व्हावं अशी शब्दयोजना मात्र सर्वांना करता येत नाही. ही करुणाष्टकं आपण अंतःकरणापासून डोळे मिटून म्हणायला लागलो तर आपल्या बरोबरीनं देवाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशीच योजना समर्थांनी शब्दयोजना अशाच पद्धतीनं केलेली आहे. आपल्या हातातलं काम टाकून परमात्म्याने धावत यावं अशी ती याचना आहे. वाढिले ठाळीचे भाणे टाकून या धावे असं तुकाराम महाराज म्हणतात. हातातला घास टाकून परमात्मा धावत येतो त्याला फक्त आपण बोलवायचा अवकाश असतो. शीघ्रमेव आविर्भवती असं नारदांनी सूत्रामध्ये म्हटलेलं आहे. तो लगेच धावत येतो, पण त्यांनी धावत यावं याच्याकरता ती भावना त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी ज्या पद्धतीनं शब्द वापरावे लागतात ते शब्द समर्थ जाणवत. आणखीन एक महत्वाचा विचार करुणाष्टकांमधून आपल्याला मांडावा लागतो, तो म्हणजे दूर केलेलं दुःख पुन्हा कधीच आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ नये याच्याकरता आपल्या जीवनाची दिशा बदलली पाहिजे आणि याच्यासाठी परमात्म्याकडून आपल्या भावी जीवनासाठी काही गोष्टी मागाव्या लागतात. ती मागणी कशी असली पाहिजे हेही समर्थ याच करुणाष्टकातून आपल्याला दाखवून देतात. करुणाष्टकांमधून समर्थांनी मागितलेलं मागणं हे त्यांचं जीवन संपन्न करणारं आहे का नाही हा विचार कदाचित स्वतंत्रतेनं विचारात घ्यावा लागेल. ज्यांनी आपल्या जीवनाचं एक तप साधनेकरता व्यतीत केलंय, दुसऱ्या तपामध्ये भारतभर भ्रमण केलंय आणि नंतर अखंड 36 वर्ष आपलं जीवन हे पारमार्थिक विचारांच्या प्रचार प्रसार कार्यासाठी आणि सामान्य अज्ञ जीवाला परमात्म स्वरूपाचा बोध करून देण्याकरता जर व्यतीत केलं असेल तर त्यांना आता मागण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. आत्मानोचेद विजानियात अहमअस्मीति पुरुषः किमर्थम कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत या उपनिषद वचनाप्रमाणे समर्थांना कोणताही काम राहिलेलं नाही. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा अशी तुकाराम महाराजांची भाषा समर्थांच्या अवस्थेचं शुद्ध वर्णन करणारी आहे. समर्थांना कशाची गरज नाही. मला हे हवं आहे मला ते हवं आहे हे जेव्हा समर्थ प्रभू रामचंद्राच्या चरणी मागतात त्यावेळेला त्यांना त्या वस्तूची गरज आहे आणि अपेक्षा आहे म्हणून मागत नाही, तर या जगाला कुणाकडे काय आणि कसं मागावं याचा आदर्श घालून द्यावा म्हणून समर्थ मागणं मागतात. समर्थ हे अजानसिद्ध संत आहे. जरी त्यांनी काही साधना केलेली आपल्याला दिसत असली तरी ती साधना साधकांनी साधना कशी करावी याच्यासाठी करून दाखवलेली साधना आहे. त्यांना गरज आहे म्हणून त्यांनी साधना केलेली नाही. संत हे अजानसिद्ध संत समर्थ हे अजानसिद्ध संत आहे आणि याच्यासाठी म्हणून कुणाकडे मागावं काय मागावं कसं मागावं याचा आदर्श समाजाला घालून दिला पाहिजे याच्याकरता हे मागणं करुणाष्टकांमधून प्रकट झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर परमात्म चिंतना व्यतिरिक्त आपला काळ वाया जातो आहे याची खंतही समर्थाने याच करुणाष्टकांमधून जाणून दिलेली आहे. म्हणून या करुणाष्टकांचा विचार करताना परमात्म्या व्यतिरिक्त परमात्म चिंतना व्यतिरिक्त परमात्म चिंतनाच्या विरहामध्ये जगणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणीत जो भाव प्रकट झालेला दिसतो तोच भाव समर्थांच्या करुणाष्टकातही दिसून येतो. फक्त फरक एवढाच आहे की ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी आणि समर्थांची करुणाष्टक याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी ही एका विशिष्ट विरहाच्या विशिष्ट अवस्थेवर नेणारी आहे, त्या अवस्थेचं बोधन करून देणारी आहे, पण समर्थांची करुणाष्टक ही काहीतरी परमात्म्यानी कृपा करावी म्हणून केलेली आहे. समर्थांची करुणाष्टक ही काही साधना म्हणून आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी हे साध्य म्हणून आहे. अंततोगत्वा समन्वयाच्या विचारातून एवढं चिंतन नक्की करता येतं की समर्थांची करुणाष्टक म्हटल्याशिवाय ज्ञानेश्वर महाराजांची विरहिणी काय आहे हे कळणं थोडंसं अवघडच जाणार आहे. या करुणाष्टकातून स्व अवस्था, त्याच्यातलं दुःख आणि परमात्म्या व्यतिरिक्त जीवनात निर्माण झालेली अपूर्णता या सगळ्याच गोष्टी समर्थाने जेवढ्या बारकाईने आणि परिपूर्णतेने मांडलेल्या आहेत तेवढ्याच परिपूर्णतेने ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणीतली एखादी गोपिका परमात्म्याच्या व्यतिरिक्त विरहामध्ये सुद्धा विरह प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करते आहे, हा दोघांच्याही करुणाष्टकातला समान धागा आहे असं म्हणायला हरकत नाही. समर्थांची ही करुणाष्टक, या करुणाष्टकांमधून समर्थांनी केवळ आपल्या पारमार्थिक जीवनाच्या विचाराचंच प्रबोधन केलंय असं नाही, मानवी जीवनाच्या अवस्थांचंच प्रबोधन केलंय असं नाही, तर याच्यामधून समर्थांनी या सर्व विचारांचा पाया असणारं तत्वज्ञान, या तत्वज्ञानाचीही मांडणी अत्यंत बारकाईने केलेली आहे. हे तत्वज्ञान, की जे तत्वज्ञान सामान्य माणसाला तत्वज्ञान म्हणून जरी बोजड वाटत असलं तरी सुद्धा त्याच्या प्रत्येक क्रियेच्या, त्याच्या प्रत्येक विचाराच्या मुळाशी ते तत्वज्ञान असल्याशिवाय ती क्रिया आणि तो विचार हा परिपूर्ण ठरणार नाही याची जाणीव संतांना असल्यामुळे त्यांनी या तत्वज्ञानाचा बारकाईने विचार आपल्या वाङ्मयातून नकळतपणाने मांडलेला आहे. सामान्य मनुष्य ज्या वेळेला या सर्व संत वाङ्मयाचा विचार करतो त्यावेळेला तिथे कदाचित आपण पारमार्थिक विचार करतो आहोत ही जाणीवही त्याला होत नसेल, कदाचित आपण तत्वज्ञान ऐकतो आहोत ही जाणीवही त्याला होत नसेल, पण जेव्हा त्याला ते सगळं कळतं, त्याच्या अंतःकरणात उतरतं, त्यावेळेला तत्वज्ञानाचा व्यापक परिणाम त्याच्या जीवनावर घडलेला असतो, झालेला असतो. आणि म्हणून ही करुणाष्टक समर्थांची अतिशय महत्वाची, पारमार्थिक साधनेच्या पूर्वी आणि पारमार्थिक साधनेच्या अंतीही म्हणावीत असं सुरुवातीला आपण बोलून आलो. या करुणाष्टक, ही करुणाष्टक सुरुवातीला म्हणण्यामागे आपल्या अंतःकरणामध्ये क्रियेचा अभिमान निर्माण होऊ नये ही भावना असावी, तर ही करुणाष्टक आपल्या साधनेच्या अंती म्हणण्यामध्ये आपण केलेली सर्व साधना परमात्म्याच्या चरणी समर्पित करून परमात्म्याने आपल्यावर दया दाखवावी, परमात्म्याने आपल्यावर कृपा करावी, परमात्म्याने आपल्याला चरणाजवळ स्थान द्यावं, आपल्याला पोटाशी घ्यावं हीच भावना असावी. याचा परिणाम असा होतो की या करुणाष्टकातून परमात्म्याच्याही अंतःकरणात आपल्याविषयी जिव्हाळा प्रेम निर्माण होईल आणि ही करुणाष्टक आपल्याला परमात्म्याच्या चरणाजवळ निश्चितपणाने घेऊन जातील. या करुणाष्टकांमधून समर्थांनी जे जे विचार मांडलेत ती सगळे विचार आपल्या पारमार्थिक जीवनाला अतिशय महत्वाची अशी दिशा देणारी आहेत. करुणाष्टक हे म्हटल्यानंतर कदाचित कुणाच्या अंतःकरणामध्ये याच्यात 8 श्लोक आहेत की काय अशी भावना निर्माण होईल, पण या अष्टकाचा आणि 8 श्लोकाचा अर्थार्थी काही संबंध नाही. करुणाष्टकातून समर्थांनी एकूण 12 विषयांना स्पर्श केलेला आहे. या 12 विषयांमध्ये समर्थांनी ज्या ज्या पद्धतीनं जे जे विषय हाताळलेले ते सगळेच विषय पारमार्थिक जीवनामध्ये अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. कदाचित आपल्या जीवनामध्ये कर्तव्य परांगमुखता निर्माण झाली असेल तर त्या कर्तव्य परांगमुखतेमध्ये कर्तव्य विनमुखता निर्माण झाली असेल तर त्या कर्तव्य विनमुखतेतून कर्तव्याकडे प्रवृत्ती व्हावी याच्याकरता समर्थांनी आपल्याला परमात्मचरणी काय मागावं हेही सांगितलेलं आहे. स्वदुःखाची जाणीव, स्वतःच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख न्यूनता हीही समर्थांनी एक विषय म्हणून या संपूर्ण करुणाष्टकांमधून मांडलेली आहे. हा स्वतंत्र चिंतनाचा विषय होऊ शकेल. माझ्या जीवनामध्ये काय न्यून आहे, मी कुठे कमी पडतो आहे, या भावने ही भावना माणसाने नेहमी पडताळून पाहावी. प्रपंचातही आपल्या जीवनामध्ये काय कमी आहे, प्रपंचातही आपण कुठे कमी पडतो आहोत आणि आपला प्रपंच सुखी व्हावा याच्याकरता जी धावपळ मनुष्य करतो तीच धावपळ मनुष्याने पारमार्थिक जीवनामध्येही केली पाहिजे हा आग्रह समर्थांनी धरलेला आहे. माझ्या पारमार्थिक जीवनामध्ये मला काय कमी आहे, आत्तापर्यंत मी जी साधना केलेली आहे ही साधना जर दिशाहीन असेल तर आत्तापर्यंत केलेली साधना आणि त्या साधनेसाठी केलेला विचार आणि त्या साधनेचं कर्म हे सगळंच वाया जाणार आहे. साधना वाया गेली हे दुःख याच्यापेक्षाही ती साधना केली गेली तो काळ वाया गेला याचं दुःख अधिक आहे, कारण तो काळ पुन्हा येणार नाही. केलेली साधना वाया गेली तर कदाचित दुसरी साधना करता येईल, पण वाया गेलेला काळ हा मात्र पुन्हा येणार नाही. जांभई शिंक खोकला एवढा काळ वाया गेला असं म्हणणारे संत महात्मे आयुष्याची अनेक वर्ष वाया गेली तर किती तळमळतील हे कैमुत्तिक न्यायानं आपल्याला जाणता येईल. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा, अशी सावधानता तुकाराम महाराजांनी आपल्याला दाखवलेली आहे. आपण काय केलं पाहिजे, आपल्या आयुष्यातला किती वेळ आपण वाया घालवतो आहोत आणि एवढा काळ वाया गेला याच्याकरता देवाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी माझा काळ वाया गेला याच्याबद्दलचं दुःख व्यक्त करणं हे सर्वांनाच शक्य होत नाही. माझा काळ वाया गेला याची जाणीवच मुळात आपल्याला होत नाही. आहे, पुढे करू, अजून वेळ आहे, अजून पुष्कळ आयुष्य जगायचं आहे, या विचारांमधून मनुष्य मागे भूतकाळामध्ये जेवढा काळ वाया गेला तो आपल्या जीवनातून वजा करू पाहतो, तेवढा काळ गृहित धरत नाही, पण दुर्दैवाने तेवढा काळ वाया गेलेला असतो हे मात्र खरं आहे. आणि याच्यासाठी म्हणून समर्थांनी करुणाष्टकांची रचना केलेली आहे. माझ्या जीवनामधला काळ वाया गेला, या काळामध्ये मी परमार्थ करू शकलो नाही, आता हा काळ पुन्हा येणार नाही, जरी माझ्या पुढच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी रामचिंतनामध्ये घालवलेला असला तरी आत्तापर्यंतचं माझं जीवन हे रामचिंतनाशिवाय गेलेलं आहे याची खंत या करुणाष्टकात पदोपदी जाणवते. आत्तापर्यंतचा काळ वाया गेला, आयुष्यामध्ये मी दुसरं काही केलेलं नाही. आयुष्यामध्ये परमात्म चिंतन केलं पाहिजे पण मी मात्र काहीही केलेलं नाही हे पुन्हा पुन्हा समर्थांनी आपल्याला जाणवून दिलंय. नाही ऐकिले गाईले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. हेच जर मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असेल तर परनिंदेमध्ये आत्तापर्यंत कुणालाही समाधान मिळालेलं नाही. परमात्म गीत न गाता आत्तापर्यंत कुणालाही समाधान मिळालेलं नाही. पारमार्थिक क्रियांमध्ये लाज बाळगून एरवी निर्लज्ज होणारी माणसं परमार्थामध्ये निर्लज्ज का होत नाहीत याची खंत समर्थांना पदोपदी जाणवते आहे. कधी कथा श्रवण घडलेलं नाही, कथा चालू असेल तर कथेच्या मंडपापासून 500 फुटावरून निघून जाण्याची प्रवृत्ती ही समर्थांना घातक वाटते. मला या कथेची काही घेणं देणं नाही, परमार्थ हा माझा पिंड नाही असं म्हणणारा मनुष्य परमार्थाशिवाय जगतो हेच समर्थांना मुळात मान्य नाही. आणि याच्याकरता म्हणून समर्थांनी परमात्म्याच्या चरणाजवळ वाया गेलेल्या काळाविषयीची एक तीव्रतम अशी खंत व्यक्त केलेली आहे. देवा, माझा काळ उदासीनतेमध्ये गेला, पुढचाही काळ कदाचित जर काही साधना माझ्याकडून घडली नाही तर उदासीनतेमध्ये जाणारा आहे. अवस्था मनी लागली काय सांगू, गुणी गुंतला हे तर कोणाशी मागो, बहुसाल भेटावया प्राण फुटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. अशी अवस्था भावी काळामध्येही होण्याची शक्यता आहे. औदासीन्य मानवी जीवनामध्ये निर्माण व्हावं पण ते साध्याच्या पूर्वी निर्माण झालं तर ते घातक असतं, पण साध्य प्राप्तीनंतर निर्माण झालेलं औदासीन्य हे पारमार्थिक अवस्थेचं द्योतक असतं. आपला परमार्थ संपन्न झाला याचं द्योतक म्हणजे साध्य प्राप्त्योत्तर आलेली उदासीनताही आहे. भक्ताइसे जाणा जे देही उदास, या अभंगामधून तुकाराम महाराजांनी जे औदासीन्य सांगितलं त्या औदासीन्याचा विचार केला तर परमात्म व्यतिरिक्त, परमात्म चिंतना व्यतिरिक्त जेवढा जेवढा म्हणून काही विचार सांगितला गेला तो व्यवहारात उदासीनतेचा विषय ठरतो. आणि परमार्थामध्ये परमात्मा प्राप्त करून घेऊन बाकीचं सगळं चिंतन हे औदासीन्याचा विषय ठरतो. थोडाशा मर्यादित शब्दामध्ये जर हा विषय मांडायचा झाला तर असं म्हणता येतं की साधकाच्या पारमार्थिक उन्नयनासाठी त्याचं पारमार्थिक जीवन संपन्न व्हावं, परमात्म्याने त्याच्यावर कृपा करावी, परमात्म्याने याला जवळ घ्यावं, याच्यासाठी साधकाने म्हणून जे काही करणं अपेक्षित आहे ती अपेक्षाच एका अर्थाने समर्थांनी या करुणाष्टकातून व्यक्त केलेली आहे. या करुणाष्टकातून समर्थांनी ज्ञानाचा विचार मांडलाय, या करुणाष्टकातून समर्थांनी कर्माचा विचार मांडलाय आणि या करुणाष्टकातून समर्थांनी भक्तीचा विचार मांडलेला आहे. कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा समन्वयच या करुणाष्टकातून समर्थांनी करून दिलेला आहे. पण हे करत असताना समर्थांनी पुन्हा पुन्हा देवाला हे सांगितलेलं आहे की जरी मला कर्म करायचं असेल तरी आत्ता माझ्याकडून सत्कर्म घडलेलं नाही, मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे कारण आत्ता माझ्याकडे ज्ञान नाही, मला भक्ती प्राप्त करून घ्यायची आहे पण आत्ता मला भक्ती करता येत नाही. समर्थांकडे ज्ञान नाही, समर्थांकडे भक्ती नाही, समर्थांकडे कर्म नाही, एवढी नम्रता फक्त संतांच्याच ठिकाणी दिसून येते, ज्यांच्या जीवनाचा सर्व काळ हा भगवत सेवेत व्यतीत झालेला आहे, ज्यांच्या चित्ताची अवस्था निमिषार्धम न तिष्ठंती वृत्तिम ब्रह्ममयीम विना अशी आहे आणि ज्यांची भक्ती ही जगाला आदर्श ठरव देणारी, आदर्श जगासमोर आदर्श सिद्ध करणारी अशी आहे, त्यांनी माझ्याजवळ नसे भक्ती ना ज्ञान ना ध्यान काही, नसे प्रेम हे राम विश्राम नाही असं म्हणावं, ही त्यांची केवळ नम्रता आहे. 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहूनही एरवी तरी मी मूर्ख हे म्हणणं केवळ संतच जाणो, हे म्हणण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे, हे म्हणण्याचा स्वभावही फक्त संतांचाच आहे. समर्थांनी कर्म, ज्ञान आणि उपासना या तीनही पारमार्थिक साधनेला या करुणाष्टकामधून स्पर्श केलेला आहे. कर्म करावं पण त्याला ज्ञानाचं अधिष्ठान असावं, कर्म आणि ज्ञान दोन्हीचा समन्वय करावा पण तो भक्तीच्या अधिष्ठानावर करावा, अधिष्ठानात भक्ती असावी, त्याच्याने ज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि प्राप्त झालेलं ज्ञान कर्मातून अभिव्यक्त करावं, हीच समन्वयाची भूमिका समर्थांनी या करुणाष्टकांमधून सिद्ध केलेली आहे. ही करुणाष्टक अतिशय सोप्या भाषेमध्ये समर्थांनी आपल्या समोर मांडलेली आहे. आपण ही जर म्हणायला लागलो तर आपल्या डोळ्यातून तर पाणी येईलच, पण आपला अधिकारही या निमित्तानं आपल्याला कळून जाईल. आपण काय केलं नाही याची जाणीव करून देणं हा फार महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला काय करायला पाहिजे हे सांगणारे कदाचित या जगात पुष्कळ असतील, पण आपण काय केलं नाही हे सांगून आपण काय करायला पाहिजे हे सांगणारे मात्र फक्त संत असतात. भूतकालीन जीवनाचा आढावा घेत भविष्यकालीन जीवन घडवण्यासाठी वर्तमानात आपण काय केलं पाहिजे हे संत जर आपल्याला सांगत असतील तर त्याचा विचार मानवाने आपल्या जीवनामध्ये अवश्य केला पाहिजे. ही करुणाष्टकं आपल्याला नक्की आपल्या जीवनामध्ये दिशा देतील. परमात्मचिंतन कसं करावं, परमात्म्याकडे काय मागावं आणि आपलं भूतकालीन जीवन हे भविष्यामध्ये कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यावं, आपल्या जीवनातल्या न्यूनता कशा पूर्ण कराव्यात, आपल्या जीवनाची अपूर्णता कशी पूर्णतेकडे न्यावी याचं दिग्दर्शन या करुणाष्टकातून समर्थांनी केलेलं आहे. भाषा सोपी आहे, सर्वांना कळण्यासारखी आहे, कुठेही संदिग्धता नाही. आपण वाचलीत तरी आपल्याला सहज कळण्यासारखी ही करुणाष्टकं रोज सकाळ संध्याकाळ जर म्हणायला लागलो तर भगवंताला आपल्याविषयी जिव्हाळा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या शब्दामध्ये हे सामर्थ्य आहे की संत आपल्या शब्दानेच आपल्याला देवापर्यंत घेऊन जातात, देवाच्या अंतःकरणात त्याच शब्दाने करुणा उत्पन्न करतात आणि ती करुणा एकदा जगावर वर्षायला लागली की मग हे जग आनंदाने सुस्नात होईल असा विश्वास संतांच्या या शब्दामधून प्रकट होतो. यासाठी करुणाष्टक ही आपल्याला परमात्मचरणाकडे नेतील असा विश्वास समर्थांनी या करुणाष्टकातून मांडलेला आहे. तो आपल्याला त्याच्या चिंतनातून, त्याच्या पारायणातून, त्याच्या नित्य स्मृतीतून प्राप्त होईल असा विश्वास समर्थांच्या, संतांच्या प्रत्येक शब्दामधून प्रकट होत असतो. यासाठी ही करुणाष्टकं आपण नित्यनेमाने वाचली पाहिजे.